भाग 10 10 आज्ञा निर्गमन 20 1 ते 17 देवाने जे नियम मुसाला दिले होते ते चांगले होते। जो कोणी त्या नियमाचे पालन करीत त्याने देवाची देवाने आशीर्वादित होत होता। हे देवाचे नियम आहे। आपल्याला एकच खरा देवावर प्रेम करायला पाहिजे। फक्त त्याचीच पूजा व त्याचा आज्ञा पाळावा पाहिजे। कोणाचीही मूर्ती बनून त्याच्या समोर नाही वाकायचे। म्हणजे देवाचे नाव आदर सत्काराने सोबत हवेचे प्रत्येक आठवड्यात एक दिवस आदामासाठी होता आणि देवाची पूजा करायला हवी। बालकांची आई बाबांचा अवश्य आदर करायला पाहिजे। हत्या करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये दुसऱ्यांना, फसू नये, एक चोरी करू नये आणि दुसऱ्याच्या वस्तू वर लालच करू नये।